आजचे दैनिक सुभक्तिपर बोध 11 जानेवारी। देवासाठी व सत्यासाठी आवेशी। कित्येकांनी विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाची विश्वासपात्रता व्यर्थ करील काय? कधीच नाही। देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो। शास्त्रातही लिहिलेले आहे की तू आपल्या वचनात नीतिमान ठरावे आणि तुझा न्याय होत असता तुला जय मिळावा। रोमकरासपत्र याचा 3 अध्याय आणि वचन 3-4। सत्याविषयी आमचा आवेश देवाविषयीच्या आमच्या आवेशाविषयीचे स्वाभाविक प्रगटीकरण आहे। जर देव आहे तर मग तोच सर्व गोष्टींची परिभाषा करतो आणि सर्व गोष्टींविषयी तो जो विचार करतो त्याद्वारे आपले विचार काय असावेत हे ठरवले जाते। सत्याला न जुमानणे म्हणजेच देवाला न जुमानणे। देवावर प्रेम करण्याविषयी आवेशी असणे म्हणजे सत्यावर प्रेम करण्याविषयी आवेशी असणे होय। आपले जीवन देवकेंद्रित असणे म्हणजेच सेवा कार्यात सत्यचालित असणे होय। जे सत्य नाही ते देवापासून नाही। देव आणि सत्य या बाबतीत पुढील 4 शास्त्रलेखांवर चिंतन करा। 1. देव सत्य आहे। रोमकरासपत्र 3 अध्याय वचन 3-4। देव जो पिता। कित्येकांनी विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले? त्यांचा विश्वास देवाची विश्वासपात्रता व्यर्थ करील काय? कधीच नाही। देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो। योहान 14:6। देव जो पुत्र। येशूने त्याला म्हटले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही। योहान 15:26। देव जो आत्मा। परंतु जो पित्यापासून निघतो ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल। 2. सत्यावर प्रेम न करण्याचा परिणाम सार्वकालिक नाश आहे। 2 थेसलनिका करास पत्र याचा 2 अध्याय आणि वचन 10। ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरायची ती धरली नाही। 3. सत्याचे ज्ञान ख्रिस्ती जीवनाचा पाया आहे। 1 करिंथ 6:15-16। तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तर मग मी ख्रिस्ताचे अवयव नेऊन ते कसबनीचे अवयव करावेत काय? कधीच नाही। जो कसबनीशी जडला तो व ती एक शरीर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? 4. ख्रिस्ताच्या शरीराची बांधणी सत्यावर प्रेमाने केलेली आहे। 1 करिंथ 1:28। आम्ही त्याची घोषणा करीतो, सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करीतो व प्रत्येक माणसाला शिकवतो अशासाठी की प्रत्येक माणसाला ख्रिस्त येशूच्या ठाई पूर्ण असे उभे करावे। देव आपल्याला त्याच्यासाठी आणि सत्यासाठी आवेशाने भरून काढू।